दुसरे शमुएल अध्याय 10. पुढे अम्मोन्यांचा राजा नहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हनून राज्यावर आला. दावीद म्हणाला, हनुनाचा वडील नहाशचा माझ्यावर लोभ होता, याने माझ्यावर दया केली, म्हणून त्याचा मुलगा हनून याच्याशी मी सौजन्याने वागेन. मग दाविदाने हनूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनेसाठी आपल्या सेवकांना पाठवले. ते सेवक अम्मोन यांच्या प्रांतात आले, पण अम्मोनी अधिकारी त्यांचा स्वामी हनून याला म्हणाले, तुमच्या सांत्वनेसाठी माणसे पाठवून दाविद तुमच्या वडिलांचा मान राखतोय असे तुम्हास वाटते का? उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकास पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरुद्ध उठाव करायचा बेत आहे. तेव्हा हनूनने दाविदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या, त्यांची कमरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करून त्यांना त्याने परत पाठवले. लोकांकडून हे दाविदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप लज्जित झाले होते. दाविदाने त्यांना सांगितले, तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरिहो येथेच राहा, मग यरुश्लेम येथे या. आपण दाविदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने घेतली. अराम्यांचे पायदळ 20,000 होते. शिवाय त्यांनी माका राजाची 1,000 माणसे तसेच तोबाचे 12,000 सैनिक घेतले. दाविदाने हे ऐकले तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले. तेव्हा अमोनी लोक बाहेर पडून युद्धाला सज्ज झाले व नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला. सोबा आणि रहोब येथील अरामी तसेच माकाचे व तोबाचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले. अम्मोन यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्रायलातील उत्तम योद्ध्यांची निवड केली, त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले. मग आपला भाऊ अभिषय याच्या हवाली आणखी काही मनुष्यांना करून अम्मोन याचा सामना करायला सांगितले. यवाब अभिषयला म्हणाला, अरामी मला भारी पडत आहेत असे दिसले तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबळ आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन. हिम्मत बाळग, आपल्या लोकांसाठी देवाच्या नगरासाठी आपण पराक्रमाची शिकस्त करू. परमेश्वर त्यास योग्य वाटेल तसे करील. यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरून पळ काढला. अराम्यांनी पलायन केलेले पाहताच अम्मोनीही अभिषय समोरून पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाईनंतर यवाब यरुश्लेमेला परतला. इस्रायलांनी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी मोठे सैन्य उभारले. हद्देजरने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवले. हे अरामी हेलाम येथे आले. हद्देजरचा सेनापती शोबक याने त्यांचे नेतृत्व केले. हे दाविदाच्या कानावर आले तेव्हा त्याने सर्व इस्रायलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करून ते हेलाम येथे गेले. तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला, पण दाविदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्रायल लोकांसमोरून पळ काढला. दाविदाने 700 रथांवरील माणसे आणि 40,000 घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबक यालाही दाविदाने ठार केले. हद्देजरच्या मांडलिक राजांनीही इस्रायलांनी केलेला हा पराभव पाहिला तेव्हा त्यांनी इस्रायलाशी तह केला व इस्रायलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अराम्यांनी धास्ती घेतली.